मित्र, पूर्वी आपण मुंबईला बॉम्बे असं म्हणायचो, पण हल्ली आपण सगळे मुंबईच म्हणतो. असंच मुंबईच्या रेल्वे स्थानकावर सिनेकलाकार शक्ती कपूर बसला होता. दादा कोंडके धावत पळत कुठून तरी आले, त्यांनी पाहिलं शक्ती कपूर बसला आहे, तर ते शक्ती कपूरला म्हणाले,
ए तुझ्या मायला शक्त्या, बॉम्बे बॉम्बे.
शक्ती कपूर म्हणाले, आओ दादा, बॉम्बे नाय, मुंबई.
अरे तुझ्या मायला शक्त्या, बॉम्बे बॉम्बे.
आओ दादा, बॉम्बे नाय, मुंबई. दादा कोंडके म्हणाले,
अरे तुझ्या मायला उठ लवकर, तुझ्या खाली बॉम्बे.
एका जेलमध्ये जेलर साहेब फार गंभीर विचारत बसले होते. त्यांना पाहून एक शिपाई म्हणाला, काय जेलर साहेब, कसला विचार करताय? जेलर म्हणाले,
अरे काय सांगू, काल आपल्या जेलमध्ये रामनवमीच्या निमित्ताने सगळ्या कैद्यांनी रामायण नाटक केलं होतं.
शिपाई म्हणाला, वा चांगली गोष्ट आहे, मग यात विचार कशाला करताय?
जेलर म्हणाले, अरे त्यातला एक कैदी होता ना, तो हनुमान झाला होता.
अरे वा, मग
मग काय, अरे तो संजीवनी आणायला बाहेर गेला, तो अजून परत आला नाही.
एक कंजूस शेट मेल्यानंतर स्वर्गात आला. स्वर्गाचे दार बंद असलेले पाहून तो जोरजोराने हाका मारीत म्हणाला,
अरे उघडा, अरे कुणीतरी दार उघडा, अरे मला आत घ्या, अरे सगळे झोपलेत काय, अरे कुणीतरी दार उघडा.
त्याच्या हक्का ऐकून स्वर्गातल्या एका अधिकाऱ्याने दार उघडले आणि त्या कंजूस शेटकडे पाहत म्हणाला,
काय रे, काय हवंय तुला?
अरे मला आत घ्या, मला स्वर्गात जायचंय.
तुला स्वर्गात जायचंय? तू काही पुण्य वगैरे केलंयस का?
पुण्य? हो हो, एकदा एका भिकाऱ्याला ना चाराणे दिले होते.
बस इतकंच पुण्य?
इतकंच कसं, एकदा एका साधूलाही आठाणे दिले होते.
अच्छा, आणि काही कुणाला काही दिलंस का?
आणि 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 नाही, बस इतकंच दिलं.
नीट विचार करून सांग, आणखी कुणाला काही दिलंस का?
नाही, बस तेवढंच, भिकाऱ्याला चाराणे दिले आणि साधूला आठाणे दिले, बस तितकंच.
अच्छा, मग हे घे बाराणे आणि नरकात जा.
मित्र, माझा एक मित्र आहे बाळा, त्याच्या गमती सुद्धा फार मजेदार आहेत. काल मी त्याला सहज विचारलं, काय रे बाळा, काल तू गहू आणलेस ना, कसे आणलेस रे? तो म्हणाला,
कसे म्हणजे? गोनीन घालून आणले.
अरे तसं नाही रे, कुठल्या भावाने आणले? त्यावर तो म्हणाला,
कुठल्या भावाने म्हणजे माझ्या धाकट्या भावाने आणले.
एका भैयाला मासे खायची खूप इच्छा झाली, पण त्याला मासे बनवायचे कसे ते माहीत नव्हतं. त्याने एका मित्राकडून मासे बनवायचे कसे ते एका कागदावर लिहून घेतलं आणि मच्छी बाजारात जाऊन त्याने 100 रुपयाचे मासे घेतले. तो मासे घेऊन रस्त्याने चालला होता की मागून एक कुत्र्याने मच्छीवर झडप मारली आणि भैयाच्या हातातली सगळी मच्छी घेऊन तो कुत्रा पळून गेला. त्याला पळताना पाहून भैया म्हणाला,
अरे कहां भाग रहा है रे सुसर का नाती, अरे लय जा 100 रुपये का मछली है वो, अरे तू लय जा के का करेगा, पकाने का तरीका तो हमारे पास है भाई.